आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सूनपूर्व पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक जनार्दन बापू बोथे यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपला हा पुरस्कार तुकडोजी महाराजांच्या विचारांना समर्पित असल्याची भावना बोथे गुरुजी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
भारत सरकारने मला जो पद्मश्री पुरस्कार दिलाय हा पुरस्कार तर मी पहिलेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मनोमन अर्पण केलाय. माझी श्रद्धा आहे त्यांच्याप्रती. परंतु अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
नागपूरचे उद्योगपती समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनाही आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळी एकूण 66 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून यंदा 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया च्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचं आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं पंतप्रधानांनी जनतेला केली आहे. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, कॉस्टलियर शिपिंग, शॉर्टेज ऑफ इनपुट्स, प्रेशर ऑन वर्किंग कॅपिटल अँड अनसर्टनिटी in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पेट्रोल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईनं पिसलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारनं तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पेपरफुटीच्या आधीच्या घटनातून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं कोणताही धडा घेतलेला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलंय. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मुंबई इथं 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्वैवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्णशंख पुरस्कार दिला जातो. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत पश्चिम नागपुरात तात्काळ 24/7 अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. झीरो लोडशेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात असताना नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिंगाबाई टाकळी दाभा गिट्टी खदान सदर रविनगर अंबाझरी फुटाळा आदी भागांमध्ये दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय बाहेर निदर्शनं करत राज्य सरकार आणि वीज विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. वीज कपात तात्काळ थांबवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 18 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या 23 मे रोजी जिल्हाधिकारी तहसील नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती 29 मे पर्यंत दाखल करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉक्टर विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं सापळा रचून ही कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भालांजन गावाजवळील विहिरीत एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये 35 वर्षीय विजय किराडिया आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव जामोद पोलीस आणि न्यायवैद्यक पथकानं घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 27 आणि 28 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता असून तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. अमरावती अकोला परिसरात 29 आणि 30 मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तसंच मध्य पूर्व बंगालच्या उपसागर पोहोचला असून 30 मे पूर्वी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं आज सर्वाधिक 46.6 दशांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2 चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6 अकोला इथं 44 आणि गोंदिया इथं 43 तर वर्धा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.